नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वेगवेगळीं राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांनी राज्यपालांची नियुक्ती केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिनलँडाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांणी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रस्थानार आशिल्ल्या नियम आधारित आंतरराष्ट्रीय वेवस्थे खातीर आनी बहुपक्षीय सहकार्या खातीर तांच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं शेती आनी ग्रामीण परिवर्तन ह्या विशयार अर्थसंकल्पोत्तर वेबिनारात उलयतले. ग्रामीण विकास मंत्रालय माय भारतच्या सहकार्यान आज सावन VBG रामजी यूथ डिजिटल कॅम्पेन नावाची देशव्यापी डिजिटल मोहीम सुरू करता. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वेगवेगळीं राज्यां आनी केंद्रशासीत प्रदेशांनी राज्यपालांची नियुक्ती केल्या. हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल शिवप्रताप शुक्लाची तेलंगणाचे राज्यपाल म्हूण नियुक्ती केल्या. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्माची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हूण नियुक्ती केल्या. बिहार विधानसभेचे आदले सभापती नंदकिशोर यादव हांची नागालँडाचे राज्यपाल म्हूण नियुक्ती केल्या. निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन हांकां बिहाराचे राज्यपाल म्हूण नियुक्त केल्या, तर तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी हांकां पश्चिम बंगालाचे राज्यपाल म्हूण नियुक्त केल्यात. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर तमिळनाडूच्या राज्यपाल पदाचो पदभार घेतले. राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालाचे राज्यपाल डॉ CV आनंद बोस हांचो राजीनामो स्विकारला. लडाखाचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता हांकां हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हूण वेचल्या, तर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनयकुमार सक्सेना हांकां लडाखाचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हूण नियुक्त केल्यात. आदले राजनयिक तरणजीत सिंग संधू हांची दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हूण नियुक्ती केल्या. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज सावन नागालँड, मिझोराम आनी त्रिपुराच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. ह्या भेटीवेळार उपराष्ट्रपती आज नागालँडाच्या लुमामी हांगा नागालँड विद्यापीठाच्या 8व्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतले. शेनवारा राधाकृष्णन मिझोरामात ऐझवाल हांगा मिझोराम विद्यापीठाच्या 20व्या दिक्षांत समारंभात मुखेल सोयरे म्हूण उपस्थित रावतले. तांच्या दौऱ्याच्या निमाण्या टप्प्यात उपराष्ट्रपती त्रिपुरातल्या आगरतळा हांगा त्रिपुरा विद्यापीठाच्या 14व्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतले. उपरांत ते हापानी हांगा आंतरराष्ट्रीय वेपार आनी मेळा केंद्रांत स्वयंसहायता गटाच्या स्टॉल्सांक भेट दितले आनी बायलां स्वयंसहायता गट सदस्यांकडे आनी लखपती दिदींकडे संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फिनलँडाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांणी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रस्थानार आशिल्ल्या नियम आधारित आंतरराष्ट्रीय वेवस्थे खातीर आनी बहुपक्षीय सहकार्या खातीर तांच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला. फिनलँडाचे राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटी उपरांत भारत फिनलँड संयुक्त निवेदनात म्हणला की दोनूय फुडाऱ्यांनी परस्पर आदर आनी लोकशाय आनी कायद्याचे राज्य ह्या मूल्यार तशेंच जागतीक शांतता सुरक्षा आनी आंतरराष्ट्रीय कायद्या खातीर वचनबद्धतेच्या मळार बांदिल्ली भारत आनी फिनलँड मदली खोल आनी चिरस्थायी इश्टागतीची पुष्टी केली. भारत फिनलँड संबंधांक डिजिटलायझेशन आनी शाश्वतता मदीं धोरणात्मक भागीदारीकडे व्हरपाक दोगांयनी सहमती दर्शयली, जी एकत्रित हितसंबंध आनी परस्पर फायद्यार आधारीत आसतली. इतिहासीक भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलातीवरवीं भारत आनी फिनलँड हांचे मदलो वेपार गुंतवणूक आनी तंत्रीक सहकार्य आनीक घटमूट जातले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला.
ऐतिहासीक भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट हुआ. ये एग्रीमेंट भारत और फिनलैंड के बीच ट्रेड इन्वेस्टमेंट और टेक्नोलॉजी सहयोग को और प्रबल करेगा. डिजिटल टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चर और सस्टेनेबिलिटी जैसे क्षेत्रों में भारत और फिनलैंड महत्वपूर्ण साझेदार है.
स्टार्टअप आणि शिक्षणाच्या मळार केल्या कबलाती विषयी मोदी हांनी सांगले की
फिनलैंड के साथ एक व्यापक माइग्रेशन एंड मोबिलिटी एग्रीमेंट किया है. इसके साथ हम जॉइंट रिसर्च और स्टार्टअप सहयोग को भी और मजबूत करने जा रहे हैं. हमने टीचर ट्रेनिंग, स्कूल टू स्कूल पार्टनरशिप और फ्यूचर ऑफ एजुकेशन में रिसर्च सहयोग बढ़ाने पर भी सहमति बनाई है.
फिनलैंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांनी म्हळे की
Show the rest of the world that strategic caution and safeguarding autonomy means a lot, all the while championing multilateralism and global cooperation. And I believe personally that we should all become a little bit more Indian. It's an honor for me to open the Raisina dialogues today together with you, Mr. Prime Minister. It's amazing to see the growth of Raisina only in 10 years.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवी शेती आणि ग्रामीण परिवर्तन ह्या विषयार अर्थसंकल्पोत्तर वेबिनारात उलयतले. या मथाळ्या अंतर्गत शेती, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, नुस्ते व्यवसाय आणि ग्रामीण उपजीविका या चार प्रमुख क्षेत्रांक व्यापून 8 वेगवेगळ्या वेबिनार सत्र आयोजित केल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांचे कडेन चर्चा केली. सोशल मीडिया पोस्टात मोदींनी म्हणले की पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीबद्दल आणि संवाद आणि राजनैतिकतेकडे परत येऊपाच्या गरजेबद्दल त्यांनी त्यांच्या सामायिक चिंतांचेर चर्चा केली. दोन्ही देश या प्रदेशात शांतता आणि स्थिरता बेगिनात बेगीन पुनर्संचयित करपाक लागीच्यान काम करत रावतले आणि प्रयत्नांचे समन्वय साधतले असे त्यांनी म्हणले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा राष्ट्रीय राजधानीत 2 नवीन मेट्रो कॉरिडोरचे उक्तावण करतले आणि 3 अतिरिक्त कॉरिडोरची बुनियाद घालतले. नवी दिल्लीत माध्यमाकडे उलयताना दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता हांनी सांगले की प्रधानमंत्री दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनच्या मजलिस पार्क ते मौजपूर बाबरपूर विभागाचे आणि दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईनच्या दिपाली चौक ते मजलिस पार्क विभागाचे उक्तावण करतले. 18,300 कोटी रुपया परस चढ किमतीचे हे प्रकल्प भौशिक येरादारीक लक्षणीय रित्या घटमूट करतले आणि शहरातली जोडणी सुधारतले. पश्चिम बंगालातल्या मतदार वळेरीच्या विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेक गती दिवपाक शेजारच्या ओडिसा आणि झारखंडातले एकूण 200 न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हे नवनियुक्त न्यायाधीश सुमार 60,00,000 प्रलंबित प्रकरणांची छाननी करतले. राज्य मुख्य वेचणूक अधिकारी कार्यालयाच्या मताप्रमाण न्यायाधीशांक उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, पूर्व आणि पश्चिम बर्दवान, हावडा, हुगळी, नादिया आणि बीरभूम जिल्ह्यात तैनात करतले. ग्रामीण विकास मंत्रालय माय भारतच्या सहकार्यान आज सावन VBG रामजी यूथ डिजिटल कॅम्पेन नावाची देशव्यापी डिजिटल मोहीम सुरू करता. या मोहिमेचो उद्देश विकसित भारत, ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान, ग्रामीण कायदो 2025 बद्दल व्यापक जनजागृती सुनिश्चित करप असा. नागरी विमान येरादारी मंत्रालयान म्हणला की भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चलेली 281 उड्डाणां काल रद्द केली आणि पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीचेर ते बारकायेन लक्ष दवरून असात. एका सोशल मीडिया पोस्टात मंत्रालयान माहिती दिली की प्रवाशांक रिअल टायम मदत दिवपाक एक समर्पित प्रवासी सहाय्य नियंत्रण कक्ष PACR 24 तास कार्यरत असा. या काळात एअर सेवा पोर्टल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि समर्पित हेल्पलाईन कॉलावरवी एअरलाईन्स आणि हेर संबंधित भागधारकांच्या समन्वयान एकूण 1,461 कागाळींचे निराकरण केले. मदतीची गरज आशिल्ले प्रवासी 011-246-04283 आणि 011-246-32987 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात. ICC दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकांत काल मुंबईत वानखेडे स्टेडियमार झाल्या दुसऱ्या उपांत्य खेळात भारतान इंग्लंडाक 7 धावण्यांनी हारून अंतिम फेरियेत प्रवेश केला. फलंदाजी करताना भारतान 20 षटकांत 7 बाद 253 धावण्यांचो दोंगर उभो केलो. संजू सॅमसनान 42 चेंडूत 89 धावण्यो केल्यो तर शिवम दुबेन 43 धावण्यांचे योगदान दिले. संजू सॅमसनाक सामनावीर म्हणून वेचलो. आयतारा अहमदाबादातल्या नरेंद्र मोदी स्टेडियमार जावपी निमण्या खेळात भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन आंध्र प्रदेशातल्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी, यानम, गुजरात, गोंय आणि कोकणच्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी उष्ण आणि दमट परिस्थितीचो अदमास काढला. आता खबरो सोपोवचे पहिली परत एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी वेगवेगळी राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांनी राज्यपालांची नियुक्ती केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हांनी संयुक्त राष्ट्रांच्या केंद्रस्थानार आशिल्ल्या नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थे खातीर आणि बहुपक्षीय सहकार्या खातीर त्यांच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवी शेती आणि ग्रामीण परिवर्तन या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारात उलयतले. ग्रामीण विकास मंत्रालय माय भारतच्या सहकार्यान आज सावन VBG रामजी यूथ डिजिटल कॅम्पेन नावाची देशव्यापी डिजिटल मोहीम सुरू करता. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.